अरदास हरि पे ओम त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णु वल्लभे मंगलाम शोभनाम शुद्धाम निष्कलाम परमाम कलाम विश्वेश्वरे विश्वम विकाम सन्नाम सुमदनाम करुणानिजान्तराम सुधा
dir sagte, besteht das große Geheimnis, alle unerfreulichen Dinge loszuwerden und den Schleier zwischen dir und dem Göttlichen zu entfernen, in Hingabe, einer totalen, vollständigen und dauernden Hingabe. Alle schlechten Gedanken und falsche Motivationen durch Hingabe zurückzuweisen, ist die siegreiche Haltung, die niemals versagt. Um die Stärke dafür aufzubringen, benutze meine Kraft und Macht, die immer mit dir sind. Die Mutter.